श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। त्रेसष्टावी ओवी त्याच्यावरचं निरूपण विश्लेषण चाललेलं आहे। त्रेसष्टावी ओवी तिये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा। या प्रकारे या ओव्यांना आत्मसात जो करील या ओव्यांना दर्पण करून त्यांच्यामध्ये जो पाहिल म्हणजे त्याचं चिंतन मनन निधिध्यासन अभ्यास आचरण जो करील आणि पवित्र अंतकरणाने करील तो नक्कीच आपल्या आत्म्याचं दर्शन करू शकेल एवढी गॅरंटी देणारी ही ओवी आहे। याच्यावर आपण पाहिलं होतं की यासाठी लहान भाव लागेल, लहानपण शिकावं लागेल, थोरपणा अहंकार अभिमान दूर करावा लागेल, विद्वत्ता शास्त्रज्ञान शास्त्रीयता या सर्व गोष्टी हळूहळू याच्यातून निवृत्त व्हावं लागेल। या ओव्यांमध्ये चांगदेवांसारख्या एवढ्या उच्च अधिकारी योग्याचा उद्धार करण्याची योग्यता आहे तर आपल्यासारख्या तुच्छ लोकांना कुठेतरी तर घेऊन जातील ओव्या। जर एवढ्या थोर साधकाचा एवढ्या थोर योग्याचा महात्म्याचा उद्धार करू शकत आहे या ओव्या तर आपल्यासारख्या मुंगीसारख्या चिलटासारख्या लोकांना कुठंतरी तर योग्य मार्गाने घेऊन जातील हा विश्वास आपल्या हृदयी ठाम असायला पाहिजे। आता या ओवीचंच उर्वरित विश्लेषण आपण आजच्या भागात करणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। जो कोणी एखादा भाग्यवान साधक या ओव्यांवर पूर्ण विश्वास ठेवील स्वतःला या ओव्यांमध्ये ठेवून पाहिल तो आत्मस्वरूपाच्या मार्गाने लागणारच त्याला जे सुख प्राप्त होईल जो आनंद प्राप्त होईल तो शाश्वत स्वरूपाचा असेल आणि तेच आत्मज्ञान असेल किंवा तोच सच्चित आनंद असेल। माऊली ज्ञानेश्वरांची सगळी धडपड सर्वांनी सुखी आणि आनंदी व्हावे यासाठीच आहे आणि नुसतं पासष्टीमध्ये नाही सर्वच ग्रंथांमध्ये सर्वच रचनांमध्ये माऊली ज्ञानेश्वराची तळमळ यासाठीच आहे कारण त्यांचा जन्म हे सर्व ज्ञान सर्वांना वाटून देण्यासाठीच झाला। असं म्हणतात की ज्ञानी जेव्हा ज्ञानातूनही मुक्त होतो तेव्हा तो खरा मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्ती मिळते। ज्ञान घेऊनही मरता येत नाही बरं का। ज्ञान प्राप्त केलं स्वांत सुखाय स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी प्राप्त केलं आणि स्वतःची उन्नती करून घेतली असा हा मार्ग नाही आहे। ज्याच्यामध्ये स्वतःची उन्नती करून घेतल्यानंतर ते सर्व दुसऱ्यांच्या सुपूर्द करून जायचं आहे ते घेऊनही जाता येत नाही त्याच्यासहित मुक्ती नाही आहे। हां जेवढं तुमचं ज्ञान असेल तो तुमचा प्रारब्धाचा भाग होऊन पुढल्या जन्मी त्याची आणखीन प्रगती होण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या कुळात जन्म मिळू शकतो पण मुक्ती नाही। मुक्तीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे की हे ज्ञानही वाटून देणे। म्हणून ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक रचनेमध्ये फार आत्मीयतेने सारी धडपड करत असतात की सर्वांनी सुखी आणि आनंदी व्हावे, पैशांनी धनानी नाही तर आत्मज्ञानाने। सर्व संत महात्मेही इतरांना आत्मसुख प्राप्त व्हावे म्हणूनच धडपड करीत असतात। ते इतरांना आनंद देतच सर्व जीवन जगतात आणि देह सोडून जाताना सर्वांना आनंद देतच देह सोडून जातात। का फेळीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। गावातील छोट्या छोट्या नाल्या मेन ड्रेनेजला मिळतात। मेन ड्रेन एका ओढ्याला मिळती, ओढा नदीला जाऊन मिळतो, नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते आणि ती मोठी नदी एका महानदीला जाऊन मिळते आणि शेवटी ते सर्व पाणी समुद्रामध्ये मिळते। तर प्रत्येक पाण्याच्या थेंबाला एकच गती आहे की त्याला हळूहळू हळूहळू त्या समुद्रामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाऊन विलीन व्हायचं आहे, कारण मूळ ते समुद्राचंच पाणी आहे। बाष्पीभवनाने वर गेलं, ढग झालेत, खाली आलं, हे सगळं वॉटर सायकल आपल्याला माहिती आहे, जलचक्र। का फेळीत पापताप पोखीत तिरीचे पाद, ज्या ज्या गावांमधून ती नदी वाहते त्या सर्व गावातचे सगळे पापताप फेळत जाते। तिच्या तीरावर असणारे जे पिकं झाडं सर्वांना पोषित जाते आणि स्वतः मात्र समुद्राकडे जाते। अशी ती गंगा, अशी ती नदी स्वतःला समुद्रासाठीच तयार करते आणि स्वतःला समुद्रामध्ये समाविष्ट करून घेते। असे जे गंगेचे पाणी वाहत असताना वाटेत येणाऱ्या अनेकांची पापे आणि तापे नष्ट करतात, नाही का? गंगा जिथून निघते तिथे शुद्ध असते, मग ऋषिकेशला, मग हरिद्वारला हळूहळू घाणेरडी होत जाते, मग येऊन येऊन कानपूरला इतकी घाणेरडी होते की तिथे वाससुद्धा घ्यावासा वाटत नाही। मग आता गंगा शुद्धीकरणाचे यंत्र लागलेत, प्रोजेक्ट लागलेत आणि त्यानंतर पुढे आणखीन प्रत्येक ठिकाणची गंगा, बनारसची गंगा, पाटण्याची गंगा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा गंगेचं पाणी सर्व स्वच्छ करत 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 जाते आणि तीरावर उभे जे झाडं असतात त्यांचं पोषण करीत जाते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते। का जगाते आंध्य फेडी तू श्रीयेची रावळी उघडी तू निघे जैसा भास्व तू प्रदक्षिणे। किंवा सूर्य जगाचा अंधार नाहीसा करतो, ज्या ठिकाणी सूर्य दिसतो पृथ्वीच्या गोल फिरण्यावरून, सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि स्वतःभोवती पृथ्वी फिरते, तर स्वतःभोवती फिरल्यामुळे कुठे उजेड कुठे अंधार, ज्यावेळी भारतात जितके वाजले असतात अमेरिकेत जस्ट त्याच्या विरुद्ध तितकेच वाजले असतात, दिवसाचे 12 तर तिथे रात्रीचे 12। तर सूर्य ज्याप्रमाणे जगाचा अंधकार नाहीसा करतो आणि लक्ष्मीचे निवासस्थान जे सूर्यविकासी कमळ त्यांचा विकास करत जातो, जिथे जिथे उजेड पडतो तिथे तिथे ते लोटस ते उमलतात, त्याप्रमाणे सूर्य सर्वांचं भलंच करत जातो। तैसी बांधली सोडित बुडाली काढित साकडी फेडीत आरताच्या। त्याप्रमाणे अविद्येने बांधलेल्यास मुक्त करीत, संसार समुद्रामध्ये बुडालेल्यांना बाहेर काढीत आणि दुःखांनी पिडलेल्यांच्या संकटाचे निवारण करीत जातो। किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणीत आणीत स्वार्थी प्रवेशिजे। फार काय सांगावे, रात्रंदिवस दुसऱ्यांचे सुख वाढवीत वाढवीत आत्महितामध्ये प्रवेश करणे असे या संतांचे, सत्पुरुषांचे, महायोग्यांचे हे जीवन असते। ते आपल्या जीवनामध्ये दुसऱ्यांसाठीच झटत असतात, त्यांना आणखीन काही प्राप्त करून घ्यायचं नसतं, काही आणखीन त्यांना प्राप्त करून घ्यायचंच नसतं, दुसऱ्यांना देणे 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 हेच त्यांना ठाऊक असतं। आम्ही तुम्ही सर्व साधकांनी भक्तांनी आपल्या जीवनाचा हाच आदर्श पुढे ठेवून त्यानुसार आपले जीवन जगावे। अशीच माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आपल्याकडून कदाचित अपेक्षा आहे, कारण ज्या कारणासाठी त्यांचा जन्म झाला, ज्या कारणासाठी गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश दिला, ज्या कारणासाठी नाथ परंपरेने हे ठरवलं की या कलियुगामध्ये हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे जेणेकरून सर्वांचा उद्धार होईल। कलियुगामध्ये काय काय होतं हे आपल्याला दिसत आहे, त्यात बचावाचे मार्ग फार कमी आहेत। आपल्या चित्तावर निगेटिव्ह शक्तींचा खूप अटॅक होतो। या सर्व निगेटिव्हिटीमध्ये आपल्याला सकारात्मक ठेवण्याचं काम या ज्ञानेश्वर माऊलीसारखे संत महात्मे अजूनही करतच आहे। या सत्संगामध्ये, या संत वाङ्मयामध्ये, ज्ञानेश्वरी अमृतानुभव या सर्व ग्रंथांमध्ये हे अमृत लपलेलं आहे। याच्याने पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हिटी येत असते। मनाला शुद्ध करण्यासाठी मनाचे श्लोक आहे, बुद्धीला शुद्ध करण्यासाठी, अहंकाराला खाली आणण्यासाठी दासबोध आहे, चित्ताला शुद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे। हे सर्व आपले मार्गदर्शक ग्रंथ आहेत। ज्या ज्या संतांनी, ज्या ज्या महात्म्यांनी हे लिहिले आहेत किंवा यांची रचना केलेली आहे, ते रचनाकार या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या सोबतच आहेत। त्यांचं जे मार्गदर्शन घडत आहे, जणू काही ते सूक्ष्म रूपाने, सूक्ष्म शरीराने आपल्या सोबतच आहेत। केवळ विषय भोगाच्या आनंदात रमून जाऊन हे सगळं जर आपण मिस केलं तर या जीवनाचं आपण काहीच सार्थक करून घेऊ शकणार नाही। आणि या विषय आनंदातून, विषय भोगातून त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पलीकडचा जो निर्विषय आत्मानंद तो घेण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे। ते आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे। आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे। अनुकार म्हणजे प्रतिबिंब, ते जणू आनंदाचे प्रतिबिंबच आहे। सुखाचे अंकुर किंवा सुखरूपी झाडाला फुटलेला कोंबच आहे, किंवा कोंबरूपी सुखच आहे, किंवा जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला एक मंदिर तयार करून दिलेलं आहे। या संतांची, थोर महात्म्यांची एवढी महती आहे आणि एवढे उपकार ते आपल्यावर आहे। ते विवेकाचे गाव की परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे। ते विवेकाचे मूळ वस्तीस्थान आहे। विवेक म्हणजे सत्य आणि असत्य याच्यामधला फरक करून दाखवतो तो विवेक। तर ते विवेकाचे मूळ वस्तीस्थान आहे, किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव, किंवा जणू काही मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहे। या 65 ओव्यांच्या माध्यमातून जो जेवढे काही सिद्धांत प्रतिपादित झाले, जेवढे काही सूत्र रूपाने ज्ञान आपल्याला मिळाले, ते काही नसून ते विवेकाचे गावच आहे। तो परब्रह्माचा स्वभावच आहे, ब्रह्मविद्येचे अवयवच आहे। या 65 ओव्या म्हणजे त्या ब्रह्मविद्येला शोभणारे वेगवेगळे अलंकार किंवा त्या ब्रह्मविद्येचे शोभून दिसणारे अवयव आहेत। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना या 65 ओव्यांमधून दिलेला आत्मबोध हा सर्वांना सर्व काळी अनुभवाचा विषय आहे। सर्वांना सर्व काळी, इथे थोरा लहान मोठ्यांचा भेद नाही आहे, इथे जातीपातीचा भेद नाही आहे, इथे वर्णव्यवस्था नाही आहे। हे सर्वांसाठी सर्व काळी ज्या काळात लिहिलं त्या काळातच नव्हे, आजच नव्हे, आजच्या नंतरही 1000 वर्षांनी, 3000 वर्षांनी, 5000 वर्षांनी हे युक्तिसंगतच असणार आणि हे इतकंच रेलिव्हेंट असणार जितकं आज आहे. तर या ओव्यांमधून, 65 ओव्यांमधून हा दिलेला आत्मबोध हा शाश्वत असा आत्मबोध आहे आणि हा अनुभव करण्याचा विषय बरं का, हा नुसतं वाचण्याचा पांडित्य बखाण करण्याचा विषय नाही. काळाच्या ओघात जे टिकून राहते ना तेच अजर अमर असं साहित्य असते किंवा अमर अक्षय असं साहित्य असते. 800 वर्षापूर्वीचं हे सगळं कपाटात बंद आहे. तुमची आमची सर्वांची ही जबाबदारी आहे की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हे अमृत आहे, हे बंद करून चालायचं नाही. याच्यांनी लोकांची आध्यात्मिक उन्नती होईल, लोकांना आध्यात्मिक उत्कर्ष साधेल, हे एका दिवसात साधणार नाही, पण यामुळे नवीन येणारे जीव ज्या घरांमध्ये याचं चिंतन मनन निधिध्यासन होईल, जे तरुण मुलं मुली याचं चिंतन करून एकत्र येऊन नवीन आत्म्यांना, नवीन जीवात्म्यांना जन्म देतील, ते जीवात्मे खूप उच्च प्रतीची असणार, त्यांची योग्यता खूप थोर असणार आणि काळाच्या ओघात हे टिकून राहणारं अमृत आहे. अशा अक्षर वाङ्मयानेच उद्धाराचे कार्य होते, अशा अमर वाङ्मयानेच उन्नती घडून येते. ती देशाची उन्नती असू दे, समाजाची उन्नती असू दे किंवा आत्मोन्नती असू देत, उन्नती ही या अशा वाङ्मयामुळेच होते. तेच इतर जनांनाही परमार्थाच्या मार्गावर नेऊन सत्प्रवृत्ती प्रदान करत असते. त्यासाठी संत सत्पुरुषांना शरण जाण्याला काहीच हरकत नाही, कारण ज्याला आज आपण ज्ञान समजतो किंवा विज्ञान समजतो ती फक्त माहिती आहे आणि तेही आपल्या आकलन बुद्धीला जमलेली. बऱ्याच गोष्टी, 99% गोष्टी अजूनही आपल्या बुद्धी आकलनाच्या पल्ल्याड आहे, बुद्धी आकलनाच्या आवाकाच्या बाहेर आहे. समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये खूप सुंदर ओवीद्वारे हे सांगतात. जो संतास शरण गेला तो संतची होऊनी ठेला, इतर जनास उपेगाला कृपाळूपणे. जो संतास शरण गेला, पहिल्यांदा शरण जाणे हे आपल्या आजच्या स्वभावाच्या विरुद्ध झालं आहे. आपल्याला माहीतच नाही शरण जाणे म्हणजे काय. शरण जाणे म्हणजे नुसते दंडवत प्रणाम करणे किंवा एखाद्याच्या पायावर डोकं ठेवणे असं नाही. शरण जाणे याला इंग्रजी शब्द सरेंडर. आता सरेंडर म्हणजे एखाद्या युद्धामध्ये एखादा देश हारला असेल तर तो सरेंडर करतो, किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये एखाद्या टीमचा दारुण पराभव होत असेल तर ज्या टीमचा दारुण पराभव झाला आहे आणि ज्या टीमनी केला आहे तर त्या टीमच्या समोर या टीमची शरणागती झाली. पण इथे दासबोधामध्ये समर्थांना हे अभिप्रेत नाही आहे. काय अभिप्रेत आहे? जो संतास शरण गेला, थोडक्यात अनकंडिशनली सरेंडर म्हणू शकतो आपण, पण तेही इथे योग्य सूट होत नाही. इथे शरण गेला म्हणजे समर्पित झाला. संतांना जो समर्पित झाला तो संतची होऊन ठेला. समर्पित झाला म्हणजे ज्याचा पूर्ण अहंकार नष्ट झाला आहे, पूर्ण निखालस होऊन त्या परब्रह्माच्या ठाई शरण आलेला आहे. सद्गुरूच्या चरणावर अहंकार शून्य करून, निखालस होऊन त्याच्या चरणावर शरण आलेला आहे. तो संतची होऊन ठेला, एवढी ज्याच्यात योग्यता असेल तो स्वतःच संत होऊन जातो. इतर जनांस मग उपेग आला कृपाळूपणे. मग नुसतं तो संतच झाला नाही तर मग पुढेही तो इतर जनांमध्ये अवेअरनेस क्रिएशन करतो. या सेल्फ रिलायझेशनबद्दल अवेअरनेस क्रिएट करतो. जागरूकता आणतो, इतर जणांना जागरूक करतो आत्मज्ञानासाठी. आणि असं कसं करतो? कृपाळूपणे. हे करत असताना मी हे करत आहे याचाही अहंकार नाही बरं का, हे पण कृपाळूपणे करणे आहे, कृपाळूपणे. आणि कृपाळूपणे नसेल तर समजायचं तो संतच नाही, कारण अहंकार तर उरलेलाच आहे. तात्पर्य, या ओव्यांना दर्पण करण्यापूर्वी दर्पण करणारा जो आहे त्याला अंतर्बाह्य शुद्ध झाल्याशिवाय आपले स्वरूप त्यात दिसणार नाही. सर्वसामान्य दर्पण पाहणाऱ्यास आपले ब्रह्मरूपच दाखवतो, परंतु ह्या ओव्यांचा आरसा पाहणाऱ्याला त्याचे अंतरंग आत्मरूप दाखवतो. आपले जे आरसे आहे हे बाह्य रूप दाखवतात, पण ह्या ओव्यांच्या माध्यमातून दर्पण करून जे पाहणे आहे त्यात आपले स्वतःचे रूप दिसणार. 63 ओवी संपवण्याच्या आधी या ओवीचा एकदा परत उच्चार करूया. तियेवरी जो जिया दर्पण करील ओविया, तो आत्मा जेवढ्या मिळेल सुखा. अन्य साधक भक्त यांना मार्गदर्शन करत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याप्रमाणे या ओव्यांना आरसा करून दर्पण करून त्यामध्ये जो स्वतःला पाहिल त्याला आत्म्या एवढा आनंद मिळेल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.